नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ॐ नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमः ककुभाय निषंगिणे स्तेनानां पतये नमो नमो निषंगिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्तायूनां पतये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमः सृकाविभ्यो जिगागं सद्भ्योमुष्णतां पतये नमो नमोऽसि मद्भ्यो नक्तं चरद्भ्यः प्रकृन्तानां पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नम इषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यः शयानेभ्यश्च वो नमो नमः स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्यो शपतिभ्यश्च वो नमः। नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यः सृगंहतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यक्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथिभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्रुभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः।
श्रीराम, आज आपल्या इथे अभंग सेवा सादर करण्यासाठी सद्भक्त योगेश्वर पांचाळ हे आलेले आहेत। त्यांनी संगीतामध्ये एम ए केलेलं आहे। त्यांना चौथीपासूनच गायनाची आवड आहे। पंडित गणपतराव विश्वकर्मा यांच्याजवळ त्यांचं संगीताचं प्राथमिक शिक्षण झालं। त्याच्यानंतर पुढे 3 वर्ष पंडित बबनराव हळदणकर यांच्याकडे त्यांनी गायनाचे धडे घेतले। आता सध्या ते पंडित विकास कशाळकर यांच्याकडे गेली 3 वर्ष गायनाचे धडे घेत आहेत। तसंच त्यांचे गायनाचे क्लासेस देखील आहेत। साधारण 30 विद्यार्थी त्यांच्याकडे गाणं शिकायला येतात। त्यांना सिंथसायझरवरती विनायक पवार हे साथ करत आहेत। तबल्यावरती प्रदीप सुतार आणि बासरीवादन निलेश दुबे हे करत आहेत। त्यांनी गायनाला सुरुवात करावी अशी मी मंडळातर्फे त्यांना विनंती करतो। तसंच मंडळातर्फे आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेताणि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
मऊली सारे नमिला कृपा करू निरंका कृपा करू निरंका धरी हाती न मिला गणपती माऊली सारदा न मिला गणपती माऊली तुका म्हणे माता पिता तुका म्हणे माता पिता
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान
आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ
रत्नांची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोडवली रत्नांची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोडवली झुळूक कोवळी चंदना सारखी झुळूक कोवळी चंदना सारखी निघालो सात जन्मांची ही लाभली पुण्याई 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 म्हणून जाहलो पालकीचे भोई म्हणून जाहलो पालकीचे भोई शांत माया मूर्ती पहाटे सारखी शांत माया मूर्ती पहाटे सारखी निघालो दत्ताची पालखी निघालो दत्ताची पालखी वळणाची जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी वाट वळणाची जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी डोळ्यात गंगा जाहली बोलकी डोळ्यात गंगा जाहली बोलकी आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो सुंदर सावळा गे माये सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये वेणू वाजवी वृंदावन वेणू वाजवी वृंदावन वृंदावना गोधने चारिता है सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये
रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये
ऋण झुण 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 वाजवी वेणू ऋण झुण 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 वाजवी वेणू वेधि वेधले वेधि वेधले आ मुझे तनु मनु माये सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये
रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये
गोधने चारी हाती घेऊन काठी गोधने चारी हाती घेऊन काठी वैकुंठीचा सुकुमार वैकुंठीचा सुकुमार गोपवेशे जगजेठी वैकुंठीचा सुकुमार गोधने चारिता है सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये
रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये
एका जनार्दनी फुलवी गौळणी फुलवी गौळणी एका जनार्दनी फुलवी गौळणी फुलवी गौळणी
फुलवी गौळणी फुलवी गौळणी फुलवी गौळणी फुलवी गौळणी
एका जनार्दनी फुलवी करती तन मनाची ओवाळणी 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 सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये
यानंतर लगेच माधवनाथांचा अभंग घेतो मी त्यांनी रचलेला धन्य आम्ही वारकरी
आ आ आ वार करे पंढरीचा पाटील विठोबा पंढरीचा पाटील विठोबा
पंढरीचा पाटील विठोबा पंढरीचा पाटील विठोबा
पंढरीचा पाटील विठोबा पंढरीचा पाटील विठोबा
पंढरीचा पाटील विठोबा पंढरीचा पाटील कबीरा घरचे विनिशेले कबीरा घरचे विनिशेले कबीरा घरचे विनिशेले कबीरा घरचे विनिशेले त्याच्या घालीसी घड्या त्याच्या घालीसी घड्या त्याच्या घालीसी घड्या त्याच्या घालीसी घड्या पंढरीचा पाटील विठोबा
पंढरीचा पाटील विठोबा,
पंढरीचा पाटील विठोबा, पंढरीचा पाटील विठोबा।
तुकारामाच्या जयमध्ये, तुकारामाच्या गाथेमध्ये, तुकारामाच्या
पसरुनी मयूर विराजे,
सरुनी मयूर बिराजे मज पाहता धासती यादव राजे वृंदावनी बाजे वृंदावनी
बाजे वृंदावनी
वैरभाव समूळ विसरली हो वैरभाव समूळ विसर वृंदावनी वेणू बाजे वृंदावनी
बाजे वृंदावनी वेणू बाजे वृंदावनी वेणू
वनी मंजुळ मंजुळ उमटती वादी ऋण झुण ऋण झुण वाजती ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती वादी ऋण झुण ऋण झुण वाजती देव विमानी बैसोनी स्तुती गाती देव विमानी बैसोनी स्तुती गाती गाती नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती हा, माझ्या जीवाची विश्रांती हा, माझ्या जीवाची विश्रांती, 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 माझ्या जीवाची विश्रांती, नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया, नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया,
नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया, नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया,
जीवीचे साकडे हा, जीवीचे साकडे हा, जीवीचे साकडे कोण पुरविल कोणे, कोण पुरविल कोणे, कोण पुरविल कोणे हा, कोण पुरविल कोणे, नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया, नमन
पाव स्वामी समर्था स्वामी समर्था धाव पाव स्वामी समर्था स्वामी
लोचने दयाळा दुःख भार काळ जात झाला येना गुरुराया दावी तव छाया येना गुरुराया दावी तव छाया व्याकुळला जीवरे अधीर अधीर चित्त बोलते हैं गुरु प्रसाद नित्य मांगते हैं अधीर अधीर चित्त बोलते हैं गुरु प्रसाद नित्य मांगते हैं न्या हो मुक्तिला या शांति चित्ताला न्या हो मुक्तिला या शांति चित्ताला व्याकुळला जीव रे समर स्वामी समर्था स्वामी समर्था आ धाव पाव स्वामी समर्था स्वामी समर्था काळ जातली एक तारी स्वामी राज नाम है पुकारी काळ जातली एक तारी एक तारी
स्वामी राज नाम है पुकारी। दीप आज जागले सबोती देह विरोयाच देवदाची, काही निष्ठुरता अपराधा घ्या पोटा, काही निष्ठुरता अपराधा घ्या पोटा, त्या पुळला जीवरे समर्था, धाम पा स्वामी समर्था, स्वामी समर्था, धाम पा स्वामी समर्था, स्वामी समर्था। हे नाथ हृदयासी आलो मि चरणासी, हे नाथ हृदयासी आलो मि चरणासी, व्याकुळला जीवरे समर्था, 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 स्वामी 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 समर्था। कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर,
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर।
न पाहे यादी कुळाचा विचार, न पाहे यादी कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर,
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर।
भलतीये भावे शरण जाता भेटी, भलतीये भावे शरण जाता भेटी, पडितसे तुटी, पडितसे तुटी, जन्म व्याधी, जन्म व्याधी, जन्म व्याधी, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर,
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर।
ज्ञानाबाई माझी, माझी ज्ञानाबाई, ज्ञानाबाई
ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे, वंदितसे, वंदितसे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, 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 ज्ञानेश्वर माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल
श्रीराम. आपण मंडळातर्फे पूजनीय स्वामीजींच्या हस्ते या सर्वांचा छोटासा सत्कार करणार आहोत. प्रथम ज्यांनी सुंदर अभंग गायन सेवा आपल्यासाठी केली ते श्री योगेश पांचाळ यांचा आपण पूजनीय स्वामीजींच्या हस्ते सत्कार करत आहोत. त्यांना सिंथसायझरवर साथ दिली श्री विनायक पवार. त्यांना तबल्यावर साथ केली श्री प्रदीप सुतार यांनी. बासरीवादन श्री निलेश दुबे यांनी केलं. टाळवादनाची साथ श्री निलेश रणखांब यांनी केली. कोरसमध्ये गाण्याची साथ श्री अक्षय साळुंखे. साक्षी संपगावकर. आणि परिणीता संपगावकर. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की